whisper, tumche sove aso. Luca Bormane in Gesù Cristo ci shubvarta. Lok suglo snan getalo. Gesù snan geunu magna rastana. आकाश उक्त झालो आणि पवित्र आत्म दैहिक रूपी एक पारव्यावरी ताचेर देवलो तेदवा आकाशात आवन आयलो एक ताळो तू मुझो पूत मुझो मोगासो तू मका भोसड मनवाला देवाचे उतर हे
बळका जेजू थई मुझा मोगाच्या बावानो आणि बहिणीनो बाळोग जेजूच्या नोवे नाक वडा संख्यान आज आमी हांगा आसाव त्या सुवेळार जेजूच्या पवी स्नानाची परब आज आमी संभ्रमताव या नोवेनाक आमी विंसला तो विशयी जिविताच्या वाटेर मागण्याचे हातेर आणि आज आठव्या दिसा या नोवेनाच्या आमचे मुखार आसा तो विशयी नियाळ करूंक मागण्याक भावार्थाची वाट बरवशाचे कीट भौशा या विशयाक पुराक जावन आसा आज आमी आचरण करचे हे फेस्त आजच्या वांजेलांत आमी आयकले जेजू मागणे कर्ण आसता पवी स्नान घेवन जाल्या उपरांत मागणे कर्ण तो आसता आसतना सर्ग उक्तो झालो तर म्हजे पहिले सवाल मोगाच्या बावानो आणि बहिणीनो मागणे असो शेवट कितें मागणे आमी कित्याक करचे आयचो वांजेल आमकां सांगता वही सर्ग उक्तो झालो आणि थंय ताणी आयकलो एक ताळो हो मुझो मोगासो पूत हो जावन आसा शेवट हे जावन आसा क्रिस्तांव जिवीत जावंक म्हाका आणि तुका देवाचो एक मोगासो पूत जावंक एक देवाचे मोगाचे दू देवाचे भुरगे देवाचो भुरगो आमी कशें जावचे वय आमच्या चलत्या जिविताक आमी वसोव्या कसलो संबंद तुमचे मोदे आणि तुमच्या भुरग्या मोदे मोगाचो संबंद मू कोण मुझ्या मोगाचो पूत आणि कोण म्हणून म्हजे मोगाचे दू कोण आमच्या रक्त संबंधांत एक असा मू मुझे आपले म्हणले हांव थंय स्वीकार करता तो मू ती मू तर मोगाच्या नो मागणे म्हणल्या असो पहिलो अर्थ संबंध म्हणल्या एका शब्दाचेर बांधून हाडला तर मागणे एक संबंध मागणे एक कार्य न्हय देखून मागणे म्हणचे न्हय मागणे करचे न्हय मागणे जावं मागण्या मुखांत हांव देवाचो मोगाचो पूत जाता मागण्या मुखांत हांव देवाची मोगाची दू जाता आणि केदोळ म्हणा सर हांव पूत आणि दू म्हणलं हे मोगाप म्हणजे थंय जाऊ ना ही खात्री म्हज्या जिवितांत आणखी येऊ ना भौशा आणखी मागणे करूंक हांव सखोव ना मागणे एक संबंद संबंधा विशयान आमी पळयता आसतना चार हंतांचे संबंद आमच्याच लौकीक जिवितांत आमी पळोवेत पहिले वळख जाता उपरांत वळख इश्टगातीन बदलता इश्टगातीन जावन गुंड एकपणाच्या जिवितांक ते वळख जाता आणि अखेरीक केदळा एक सोलो आणि सली ती एकामेकांक जिवितांत एक जावन जियोंक अपेक्षितात एकवटाच्या जिवितांत तांचे जिवित संपूर्ण जाता सो एक्वायटन्स फ्रेंडशीप इंटिमसी अँड युनियन हे जाऊन असतात चार हंत आमच्या सामाजिक संबंधाचे आम्ही समेस्त क्रिस्तांव बौद्धिजमाच्या जिवितांत देवाच्या या संबंधांत आमकांत एकवटायला तर मगाच्या नो आयसो नियाळ मुखार करच्या पहिले एक घडी आमकां ते सवाल विचारयांगे म्हाका आणि म्हज्या जिविताच्या म्हज्या देवाक कसलो संबंध केवळ वळख गी वा इश्टगतीच्या या गुण संबंधाक हांव पावलांगी थंय जावन इंटिमेसी आत्मीयता म्हजे ते आनीक म्हज्या देवा थंय रुता जाल्या गी या आणखी एक हंत गुंड वसोन म्हज्या आणि म्हज्या जेजूसो म्हज्या आणि म्हज्या देवासो एकवट आणि त्या खातीर क्रिस्तांव जिवीत आणि या भावार्थांत तुझो मोग करूंक आणि या मागण्या मुखांत संबंधित जिवीत जिवंक आणि असे तुझे आणि म्हजे थंय एकवट जावचे हे भाग म्हाका फावो कर केवळ मागणे करचे सोन्न मागणे जावचे हे विधान तू म्हाका शिकय आणि तुझ्या मोगांत म्हाका तू राख म्हाका तू सांबाळ आणि म्हजे जीवन तुझ्या हातांत हांव समर्पिता ते रुता कर ते शर्थी कर ते संपूर्ण कर आमचो जेजू वय आमकां बसायलो ते सस्नीक जिवीत आमकां दिता आसतना वय आमचे जिवीती संबंधाचे मोगाचे भावार्थाचे करतलो म्हणल्याक कांयच नावलना हेंस जावची आमची आशा हेंस जावन दी आमचे मागणे आमेन.